आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन जावपी खाशेल्या शेती कार्यावळीन शेती आनी संबंधित क्षेत्रांतल्या 42,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या प्रकल्पांचे येवजण्यांचे उक्तावण करतले, लोकार्पण करतले, बुनयाद घालतले. प्रधानमंत्री मोदी शेती क्षेत्रांतले 2 मुखेल उपक्रम सुरू करतले. प्रधानमंत्री धनधान्य योजना आनी दाळींनी आत्मनिर्भरताय मिशन. केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी विमान कंपन्यांक सणासुदीच्या काळांत विमान भाडे रास्त दवरचे असो उलो मारला. आयसीसी बायलांच्या वन डे क्रिकेट विश्वचषकांत काल राती झाल्या सर्तीच्या 11व्या मॅचीन न्यूझीलंडान बांगलादेशाचेर 100 धावण्यांनी जैत मेळयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन जावपी खाशेल्या शेती कार्यावळीन शेती आनी संबंधित क्षेत्रांतल्या 42,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या प्रकल्पांचे आनी येवजण्यांचे उक्तावण करतले, लोकार्पण करतले आनी बुनयाद घालतले. प्रधानमंत्री मोदी शेती क्षेत्रांतले 2 मुखेल उपक्रम सुरू करतले. प्रधानमंत्री धनधान्य योजना आनी दाळींत आत्मनिर्भरताय मिशन. प्रधानमंत्री मोदी शेतकारां कडेन संवाद साधतले. शेतकार कल्याण, शेती आत्मनिर्भरताय, ग्रामीण मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर सरकाराची सतत वचनबद्धता ही कार्यावळ दाखयता. ह्या वेळार प्रधानमंत्री शेती, पशुपालन, नुस्तेमारी आनी अन्न प्रक्रिया क्षेत्रांतल्या 5,450 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पांचे उक्तावण आनी लोकार्पण करतले. तेच बरोबर सुमार 815 कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांची बुनयाद घालतले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या घटक पक्षांमदी जाल्ली सुवात वाटपाची समजी काय आज निमाणी जावपाची शक्यताय आसा. 2 टप्प्यांच्या बिहार विधानसभा वेंचणुकेच्या उमेदवारांच्या नांवाविशी चर्चा करपा खातीर आनी अंतीम निर्णय घेवपा खातीर आज नवी दिल्लीन भाजप कोर समितीची बसका जातली. ह्या बसकेची येजमानकी पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा चलयतले. तशेंच घर मंत्री अमित शहान हेर कोर समितीचे वांगडी भाजपचे वरिश्ठ फुडाऱ्या सयत हाजीर रावपाचे आसात. हे बसके उपरांत एनडीएच्या जाग्या वाटपाचे समजिकायची घोषणा जावपाची शक्यताय आसा. भारतीय जनता पक्षाचे बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आनी प्रसार माध्यमाकडे उलयतना सांगले, सुवाती वाटपाविशी औपचारिक समजिकाय जाल्याने संबंधी आज घोषणा जातली. राज्यांतली विधानसभा वेंचणूक 2 पांवड्यांनी जातली. पहिल्या पांवड्या खातीर मतदान 6 नोव्हेंबराक जातले, जाल्यार दुसऱ्या पांवड्या खातीर मतदान 11 नोव्हेंबराक जावपाचे आसा. 14 नोव्हेंबराक मतमेजणी जातली. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत आनी अफगाणिस्तानान सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचो आनी ताच्या प्रकटीकरणाचो फुडो करपाक एकठांय काम करपाचे गरजेचेर भर दिला.
We must coordinate efforts to combat terrorism in all its forms and manifestations. We appreciate your sensitivity towards India's security concerns. Your solidarity with us in the aftermath of the Pahalgam terrorist attack was noteworthy. India is fully committed to the sovereignty, territorial integrity and independence of Afghanistan. Closer cooperation between us contributes to your national development as well as regional stability and resilience. To enhance that, I am pleased to announce today the upgrading of India technical mission in Kabul to the status of embassy of India.
नवी दिल्लीत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्तकी हांचेकडे झाल्या भेटी वेळार ताणी सांगले, दोन्ही राष्ट्रांचा विकास आणि समृद्धी बाबत समान वचनबद्धता असा.
Have a shared interest in boosting trade and commerce. I'm glad to note the commencement of additional flights between Kabul and New Delhi. Our educational and capacity building programs have long nurtured the Afghan youth. We will expand avenues for Afghan students to pursue studies at Indian universities. Sports is another long-standing connection. The emergence of Afghan cricket talent has been truly impressive. India is glad to deepen its support for Afghan cricket.
महाराष्ट्रात प्रधानमंत्री धनधान्य कृषी येवजणे खाला आज पुण्यात राज्य पावण्यावेळी कार्यावळ जातली. हातूंत 9 जिल्ह्यांचा आस्पाव असा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागरांत राज्याचे शेती मंत्री दत्तात्रय भरणे हांच्या येजमानके खाला ही कार्यावळ जातली. पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची या उपक्रमा खातीर निवड झाल्या. शेतकऱ्यांची येणावळ वाढप, आत्मनिर्भरताय वाढप, पिकाची उत्पादकता घटमूट करप हो या कार्यावळींचो हेत असा. तशेंच पिकांच्या विविधीकरणाक प्रोत्साहन दिवप आनी आधुनिक शेती तंत्रज्ञानान शेतकारांक आधार दिवपाचेर भर दितले. या जिल्ह्यांनी धान्य साठप, प्रक्रिया करप, शिकणावळ सुधारप, शाश्वत शेती, थळावे रोजगार संधी निर्माण करप हाचेर लक्ष केंद्रीत करतले अशें मंत्र्यांनी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी विमान कंपन्यांक सणासुदीच्या काळांत विमान भाडे रास्त दवरचे असो उलो मारला. प्रवाशांची सोय हे तांचे पयले प्राधान्य आसतले अशें विमान कंपन्यांनी आश्वासन दिले आनी सणासुदीची मागणी पुराय करपा खातीर चड येरादारी आशिल्ल्या मार्गांचेर अतिरिक्त उड्डाण क्षमता तैनात करतले अशें एअरलायन्सांनी सांगले. नवी दिल्लीन जाल्ल्या म्हयन्याळी नियाळ बसकेंत उलयतना नायडू हांणी सुरक्षेच्या नेमांक खर पाळो दिवपाचेर भर दिलो आनी प्रवाशांची सोय आनी सेवा दर्जाचेर विमान कंपन्यांक उत्तम पद्दती आपणावपाचो उलो मारलो. चडशा विमान कंपन्या कडेन संवाद साधतना विमान कंपन्याच्या कागाळी निवारण प्रक्रियेचो नियाळ घेतलो आनी प्रवाशांच्यो कागाळी वेळार आनी दर्जेदार रितीन सोडोवपाचे निर्देश दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल सिडनीत भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्देग वेवसाय गोलमेज परिषदेची ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक संरक्षण मंत्री पीटर खलील हांचे बरोबर सयेजमानकी चलयली. दोनूय देशांमदीं उद्देगीक भागीदारी आनी क्षमता उदरगतीक चालना दिवपाचो हेतू ह्या गोलमेज परिषदेचो आशिल्लो. संरक्षण तंत्रगिन्यान उत्पादन आनी नवनिर्माणांतल्या संदींचो सोद घेवपाचेर चर्चा जाली आनी खासा करून मेक इन इंडिया आनी आत्मनिर्भर भारत हाचेर भर दिलो.
Defense exports have reached approximately 23,622 crore last year. And Indian companies now export to around 100 countries. Friends, strategic reforms such as Make in India, production-linked incentive schemes and a digital transformation have fostered a conducive environment for innovation, investment and manufacturing growth.
नामनेची फिल्म अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्र्यांची पयली मानसीक भलायकी राजदूत नियुक्ती केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मंत्रालयान म्हळा दीपिकान ही भुमिका दिल्ले खातीर सन्मान उक्तायला आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारतान हे दिकेन चालू आशिल्ल्या यत्नांक आदार दिवपाची वचनबद्धताय उक्तायल्या. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. आनीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. हवामान खात्यान आज दक्षीण कर्नाटका, तामिळनाडू, पुडुचेरी आनी कराईकलान कांय सुवातींनी उटंगाराचो पावस पडटलो असो अदमास उक्तायला. ओडिसा, आंध्र प्रदेश, केरला, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरान गोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें खात्यान सांगलां. आयसीसी बायलांच्या वन डे क्रिकेट विश्वचषकान काल राती गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियमाचेर जाल्ल्या सर्तीच्या 11व्या मॅचीन न्यूझीलंडान बांगलादेशाचेर 100 धावण्यांनी सोयीस्कर जैत मेळयलें. महाराष्ट्राचे येरादारी मंत्री प्रताप सरनायक हांणी काल मोटर वाहन एग्रिगेटर नेम 2025 मसुदो जाहीर केलो, जाचो हेतू ओला, उबर आनी रॅपिडो ह्या एप आधारित टॅक्सी सेवांनी शिस्त, पारदर्शकता आनी प्रवाशांची सुरक्षीतताय हाडपाचो आसा. हे नेम ह्या म्हयन्याच्या 17 तारखे मेरेन लोकांच्या टिप्पणी खातीर उक्ते आसात, उपरांत ते लागू जातले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन जावपी खाशेल्या शेती कार्यावळीन शेती आनी संबंधित क्षेत्रांतल्या 42,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या प्रकल्पांचे येवजण्यांचे उक्तावण करतले, लोकार्पण करतले आनी बुनयाद घालतले. प्रधानमंत्री मोदी शेती क्षेत्रांतले 2 मुखेल उपक्रम सुरू करतले, प्रधानमंत्री धनधान्य योजना आनी दाळीन आत्मनिर्भरताय मिशन. केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी विमान कंपन्यांक सणासुदीच्या काळांत विमान भाडे रास्त दवरचे असो उलो मारला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 6:30.